आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि आज आपण बोलतो आहोत नाशिक महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बिकाटे सरांसोबत। स्वच्छता गृह हा आपला कालचा विषय इकडे कंटिन्यू होतोय। सार्वजनिक शौचालयांबद्दल जर विचारलं गेलं आपल्या शहरामध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या किंवा स्वच्छतागृहांची संख्या ही आय थिंक 500-550 इतकीच आहे।
हो हो हो
फार कमी।
त्याच्यामध्ये मला थोडस बोलायचं आहे। एकदा आपण याच्यावरती आल्यानंतर आता सार्वजनिक शौचालयाचे जर आपण विचार हे केलं तर जवळपास 5,300 सीट म्हणजे जवळपास 550 युनिट आज आपल्या नाशिक जिल्ह्या नाशिक शहरामध्ये आहे।
बर बर
ते आज आपल्याला सफिशियंट आहेत कारण की शासनाच्या याच्याप्रमाणे घर तिथे शौचालय कारण की सार्वजनिक शौचालय आम्ही बघितलं की ते पुरेपूर मेंटेन होत नाही।
पण काही खरंच ठिकाणं अशी आहेत जिकडे स्वच्छतागृहांची गरज आहे सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज आहे। जिकडे फॉर एक्झाम्पल आपण गंगापूर रोडचा एरिया जर बघितला तर गंगापूर नाक्यापासून तर अगदी सोमेश्वर वगैरे पर्यंत कुठेही मूत्रविसर्जनासाठी सुद्धा जागा नाहीये लोकांना।
आता त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आम्ही असे हे केलेले आहे की जे काही सार्वजनिक शौचालय आहेत त्याकरता स्पेशली महिलांकरता नव्हती।
अच्छा
तर आता आपण पूर्ण नाशिकचा एक सर्वे करून 129 मुताने आणि शौचालय महिलांकरता स्पेशली महिलांकरता उपलब्ध करून देणार आहोत।
बर 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 फक्त महिलांसाठी असणार आहेत ते
स्पेशली महिलांसाठी कारण की बरेचशा माझ्याकडे एक हे आल्यात की बा महिलांच्या तक्रारी सर आम्ही गर्दीच्या ठिकाणी राहतोय किंवा रोडवरती वगैरे किंवा बस स्टँडला वगैरे स्पेशली महिलांसाठी आमचे थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहे किंवा आम्हाला मुतारी अवेलेबल होत नाही किंवा शौचालय अवेलेबल होत नाही याकरता एक चांगल्या क्वालिटीचे आपण 129 शौचालय आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत।
बर बर आणि हे कधीपासून हे काम सुरू होत आहे
सर? जवळपास आता महासभेची वगैरे हे झालेली आहे मान्यता मिळालेली आहे आणि जस्ट या 6 महिन्यामध्ये त्याचं वर्क चालू होईल ना कदाचित लवकरात लवकर ते संपेलही।
बरोबर काल मी हाच विषय घेतला होता मला नाशिक मधल्या बऱ्याच ठिकाणांहून फोन सुद्धा आले आणि लोकांनी या खरं तर मागण्या केल्या आहेत की हे ठिकाणं आहेत फॉर एक्झाम्पल इंदिरानगरचा जो परिसर आहे तिकडे स्वच्छतागृह नाहीये तिकडे मुतारी नाहीये गंगापूर रोडवर मुतारी नाहीये आणि त्या गोष्टीमुळे खूप जास्त लोकांना त्रास होतोय तर याबद्दल काही पावलं उचलली जाऊ शकतात का?
यस यस नक्की सर। या 129 ह्या जवळपास पंचवटी शालिमार गंगापूर रोड इटको इवन इंदिरानगर साईडला वगैरे की जिथे गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे सगळे शौचालय आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत आणि दुसरं की कम्युनिटी टॉयलेट पण या एका वर्षामध्ये मॅक्झिमम ठिकाणी अवेलेबल होतील आणि आय होप किंवा कुठेही उघड्यावरती कोणीही बसणार नाही।
उद्याच्याला आम्ही मॉर्निंग नंबर वन मध्ये लोकांना विचारू की कोणत्या एरियामध्ये या गोष्टींची तुम्हाला गरज वाटते आहे आणि त्या एरियाची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो जेणेकरून तुम्हालाही या प्रोसिजरमध्ये थोडीशी सहुलियत होईल लोकांच्या इच्छा काय आहेत ते कळेल।
नक्की नक्की सर असं जर झालं तर माझ्यासाठी फार चांगलं होईल।
डेफिनेटली उद्याच्या उद्या मी तुम्हाला हा विषय झाल्या कॉल करेन आणि नाशिककरांनी काय सांगितलंय तुमच्या
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।